आकाशवाणी मुंबई राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कालचक्र या जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याच्या बौद्ध पारंपरिक उत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतान नरेशांच्या हस्ते उद्घाटन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं बोत्स्वानामध्ये स्वागत. बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 69% जास्त मतदान. दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्रातून एका संशयिताला अटक. आणि पोर्टुगलचा फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो 2026 फिफा स्पर्धेनंतर निवृत्तीच्या तयारीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश जिग्मे खेसार नामगेल वांगचुक यांनी आज थिम्पू इथं कालचक्र उत्सवाचं संयुक्तपणे उद्घाटन केलं. हा जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा बौद्ध पारंपरिक उत्सव बौद्ध धर्मगुरू जे खेनपो यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. त्यानंतर ते मायदेशी परत यायला निघाले. या दौऱ्यात त्यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. दिल्लीतल्या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल राजे वांगचुक यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. भूतानच्या ऊर्जा प्रकल्पांसाठी सवलतीच्या दरानं 40 अब्ज रुपये पतपुरवठा करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली. नवीकरणीय ऊर्जा आरोग्य अशा महत्वाच्या क्षेत्रात 3 सामंजस्य करारांवर प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्यात स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भूतानचे प्रधानमंत्री दाशोद शेरिंग तोबगे यांच्याशीही चर्चा केली. अंगोलाचा दौरा आटपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल बोत्स्वाना इथं पोचल्या. बोत्स्वानामध्ये 21 तोफांची सलामी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. बोत्स्वानाचे अध्यक्ष ड्युमा बोको गॅबेरोन यांच्याशी आज त्या द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा, कृषी, आरोग्य, औषध निर्माण, संरक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी नवीन संधींवर यावेळी चर्चा होणार आहे. यावेळी राष्ट्रपती तिथल्या संसदेला संबोधित करणार आहेत, तसंच तिथल्या भारतीय समुदायाशी त्या संवाद साधतील. बोत्स्वानामधल्या ऐतिहासिक स्थळांनाही त्या भेट देतील. भारताच्या राष्ट्रपतींची ही पहिलीच बोत्स्वाना भेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी बैठकीला उपस्थित होते. मलबार 2025 या इंडो पॅसिफिक नौदल सरावात भारत, जपान आणि अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया देखील सहभागी झालाय. क्वाड देशांमध्ये समन्वय आणि कार्यक्षमता वाढवणं हे याचं उद्दिष्ट आहे. सुरक्षेपुढल्या आव्हानांचा च्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक भागीदारी वाढवणं गरजेचं आहे हे या सरावामुळे अधोरेखित झालंय, असं ऑस्ट्रेलियाचे संयुक्त सराव मोहिमेचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल जस्टिन जोन्स यांनी म्हटलंय. भारत आणि क्युबा दरम्यानचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी काल हवाना इथं एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्परांना कायदेशीर सहाय्य करणं आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्याबाबतचे राजशिष्टाचार याचा यात समावेश आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेडेटा आणि क्युबाचे कार्यवाह परराष्ट्र मंत्री गेराडो पेनालवर पोर्टल यांच्या बैठकीदरम्यान हा करार झाला. आज जागतिक न्यूमोनिया दिवस आहे. यानिमित्तानं प्रत्येक बालकाचं न्यूमोनियापासून रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. बालपणातला न्यूमोनिया हा आजार हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं मजबूत आरोग्य प्रणाली, जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून प्रभावी यंत्रणा उभारल्याचं त्यांनी यात म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी काल मतदान झालं. या टप्प्यात 69% जास्त मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. पहिल्या टप्प्यात 65% मतदान झालं होतं, त्यामुळे दोन्ही टप्पे मिळून बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण 66.91% इतकं मतदान झालंय. बिहारमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये यंदा सर्वात जास्त मतदान झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. यात पुरुष मतदारांचं प्रमाण 62.8% तर महिला मतदारांचं प्रमाण 71.6% इतकं नोंदवलं गेलं. निवडणुकीत कोणत्याही प्रकारची हिंसा झाली नाही, मतदान शांततेत पार पडलं असं निवडणूक आयोगानं सांगितलं. येत्या 14 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकानं मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केले. दिल्ली स्फोट प्रकरणी ही कारवाई केली. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसनं सांगितलं. अद्याप या अटकेची पार्श्वभूमी सूत्रांनी स्पष्ट केली नसल्याचं दूरदर्शनच्या वार्ताहरानं कळवलंय. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबईत 11 जणांना अटक केली. या कारवाईत 11 किलो 88 ग्रॅम सोनं आणि 8 किलो 77 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. तस्करी केलेलं सोनं मुंबईत काळबादेवी आणि माझगाव परिसरात वितळवून स्थानिक बाजारात त्याची विक्री केली जात होती अशी माहिती गुप्तचर यंत्रणेनं दिली. या प्रकरणी पुढला तपास सुरू असल्याचं DRIच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये सोपोर इथं पोलिसांनी जमात ए इस्लामी या दहशतवादी संघटनेशी संबंधित 25 ठिकाणांवर छापेमारी केली. यात दस्तऐवज, डिजिटल उपकरणं आणि इतर साहित्य जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं. आज सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस आहे. 1947 फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ऑल इंडिया रेडिओवरून संबोधित केलं होतं. या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून 12 नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. जमायकामध्ये मेलिसा चक्रीवादळामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 45 पोहोचली, तर 15 जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या महिन्याच्या 28 तारखेला पश्चिम जमैकामध्ये हे वादळ धडकलं होतं. त्यानंतर अजूनही 2 शहरांचा संपर्क तुटलाय. या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. या वादळात 30,000 जास्त कुटुंब विस्थापित झाली असून 1,000 जास्त नागरिक निवारा छावण्यांच्या आश्रयाला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. प्रसिद्ध अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांना काल रात्री शुद्ध हरपल्यामुळे मुंबईत जुहू इथल्या रुग्णालयात दाखल केलंय. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं. ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचं मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आज सांगितलं. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून माध्यमांनी आणि जनतेनं अफवांपासून दूर राहावं आणि आपल्या कुटुंबाचा खासगीपणा जपावा अशी विनंती त्यांच्या कुटुंबियांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. पोर्चुगलचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो यानं 2026 होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचं घोषित केलंय. आपली कारकीर्द आता अखेरच्या टप्प्यावर असून वयाची 40 ही आपली निवृत्त होण्याची योग्य वेळ असल्याचं त्यानं सौदी अरेबिया इथं एका परिषदेत सांगितलं. येत्या फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने सुरू असून उद्या आयर्लंड विरुद्ध पोर्चुगल हा सामना होणार आहे. हा सामना जिंकला तर पोर्चुगलचा फिफा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. जगभरात असंख्य चाहते असलेल्या रोनाल्डो यानं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये 950 जास्त गोल केलेत. सध्या तो सौदी अरेबियाच्या अल नस्र या फुटबॉल क्लबसाठी खेळतोय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कालचक्र या जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याच्या बौद्ध पारंपरिक उत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतान नरेशांच्या हस्ते उद्घाटन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं बोत्स्वानामध्ये स्वागत. बिहार विधानसभेच्या 2 टप्प्यात 69% जास्त मतदान. दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्रातून एका संशयिताला अटक. आणि पोर्तुगलचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो 2026 फिफा स्पर्धेनंतर निवृत्तीच्या तयारीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.